जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ।
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमु पंथ आनंत या राघवाचा। मना सज्जना भक्ति पंथे ची जावे, तरी श्री हरि पाविजे तो स्वभावे। जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे। प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा। सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो। मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धि नको रे। मना सर्वथा नीति सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो। मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा। मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची। नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामनाना विकारी। नको रे मना लोभ हा अंगिकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू। मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच सोशीत जावे। स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्वलोकांसिरे नीव वावे। देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी। मना चंदनाचे परित्वाझिजावे, परी अंतरी सज्जना नीव वावे। नको रे मना द्रव्यते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धीने रे पाप साचे। घडे भोगणे पापते कर्म खोटे, न होता मना सारखे दुःख मोठे। सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, सुखाची स्वये सांडी जीवी करावी। देहे दुःख हे सुख मानीत जावे, विवेके सदा सस्वरूपी भरावे। जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधूनी पाहे। मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले। मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता न कोरे, विवेके देहे बुद्धि सोडूनी द्यावी, विदेही पणे मुक्ति भोगीत जावी। मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले। मनोनी कुडी वासना सांडी वेगी, पळे लागला काळ हा पाठी लागी। जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला। महाथोर ते मृत्युपंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले। मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलती सर्वही जीव मीमी। चिरंजीव हे सर्वही मानिताती, अकस्मात सांडूनिया सर्व जाती। मरे एक त्याचा तुझा शोक वाहे, अकस्मात तो ही पुढे जात आहे। पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते, म्हणोनी जनी मागुता जन्म घेते। मनी मानव व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होनी जाते। घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेदमानी वियोगे। मना राघवे वीण आशान कोरे, मना मानवाची नको कीर्ती तूरे। जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे। मना सर्वथा सत्य सोडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे। मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडू नि द्यावे। बहु हिंपुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी। निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुख त्या बाळकासी। मना वासना चूकवी येर झारा, मना कामना सांडिरे द्रव्य दारा। मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी। मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे। महाराज तो स्वामी वायू सुताचा, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा। न बोले मना राघवे वीण काही, जनी वाऊगे बोलता सुख नाही। घडी ने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो। रघुनायका वीण वायासिनावे जना सारिखे व्यर्थ का वो सणावे सदा सर्वदा नाम वाचे वसुदे अहंता मनी पापिणी ते न सोदे मना वीट मानू नको बोलण्याचा पुढे मागुता राम जोडेल कैचा सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न राहे देहे रक्षणा कारणे यत्न केला परी शेवटी काळ घेऊनी गेला करी रे मना भक्ती या राघवाची पुढे अंतरी सोडी चिंता भवाची भवाचा भय काय भीतोस लंडी धरी रे मना धीर धाकासी सांडी रघुनायका सारिखा स्वामी शिरी नुपेक्षी कदा पोपल्या दंड धारी दिनानाथ हा राम को दंड धारी पुढे देखता काळ पोटी थरारी जनावाक्य नेमस्त हे सत्यमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे बळे भक्तरी पूशिरी कांबी वाजे पुरी वाहिली सर्व जेणे विमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी समर्थाचिया सेवका वक्रपाहे असा सर्वभूमंडळी कोण आहे जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी महासंकटी सोडिले देव जेणे प्रतापे बळे आगळा सर्व गुणे जया ते स्मरे शैलजाशूळ पाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी अहल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊनी गेली जया वर्णिता क्षीणली वेदवाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी वसे मे रुमांदार हे सृष्टी लीळा शशी सूर्य तारांगणे मेघमाळा चिरंजीव केले जनी दास दोन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी उपेक्षा कदा रामरूपी असेना जीवा मानवा निश्चयो तो वसेना शिरी भारवाहेन बोले पुराणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देव तैसा अनन्यास रक्षी तसे चाप पाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा, हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थक्केत हो निपाहे, अवज्ञा कदा हो यदर्थीन कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे, जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान बाणे, तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे, मना पाविजे सर्व ही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे, विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे, बहु हिंडता सौख्य होणार नाही, सिणावे परी ना तुडे हित काही, विचारे बरे अंतरा बोध वीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे, बहुता परी हेची आता धरावे, रघु नायका आपुले से करावे, दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे, मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे, रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निज ध्यास राहो, मनारे जनी मौन मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी, नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखालागी आरण्य सेवीत जावे, जयाचे निसंगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊन लागे, तये संगतीची जनी कोण गोडी, जये संगतीने मती राम जोडी, मनाजे घडी राघवे वीण गेली, जनिया पुलीते तुआ हानी केली, रघुनायका वीण तो सीण आहे, जगी दक्ष तो लक्ष लाऊनी पाहे, मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, जनी जाणता भक्त हो निराहे, गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा सदा देव काजी जिजे देह जाचा सदा राम नामे वदे नित्य वाचा स्वधर्मे चि चाले सदा उत्तमाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा सदा बोलण्या सारिखे चालता है अनेकी सदा एक देवासी पाहे सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा नसे अंतरी कामकारी विकारी उदासीन जो तापसी ब्रह्मचारी निवाला मनी लेश नाही तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा मदे मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धि प्रपंची कनाही जयाते उपाधि सदा बोलणे नम्रवाचा सुवाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे न लिंपे कदा दंभवादे विवादे करी सुख संवाद जो उगमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा।